पर हिट्स 93.5 रेड एफएम वर बदलाव है ये बदलाव है इथे रुद्रा माझे नाव आहे बदलाव है ये बदलाव है बदल चांगले बदल आजकाल आजूबाजूला बरेच पाहायला मिळत आहेत. एक महत्वपूर्ण मुद्दा बदला संदर्भातला तो म्हणजे RSS ची युनिफॉर्म RSS चा ड्रेस जो होता जो पॅन्टचा कलर होता तो त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे आणि पॅन्ट जी आहे ती आता फुल पॅन्ट असणार आहे. खाकी हा पॅन्ट ऐवजी तपकिरी रंगाची फुल पॅन्ट हा आता RSSचा नवीन गणवेश आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एकूणच RSSनं सुद्धा या गणवेशाचा अत्यंत आनंदानं वेलकम केलेला आहे. डेफिनेटली या गोष्टीचा परिणाम तरुणाईवरती होईल असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. व्हेरी गुड. बॉलिवूडमध्ये सुद्धा बरेच बदलाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिअलिस्टिक विषय हाताळणं जरा जास्त वाढलेलं आहे आणि अशा फिल्म्स पाहणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. आणि बॉलिवूडमध्ये फक्त ॲक्शन मार धाड वगैरे वगैरे फिल्म म्हणजे रोमॅन्स ॲक्शन या गोष्टी आता न ठेवता रिअलिस्टिक मूवीज खऱ्या कहाण्यांवर आधारित असणाऱ्या मूवीज या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. बदलाव चांगल्या प्रकारचा बदलाव जो सध्या पाहायला मिळतोय कुठचा तुम्हाला लक्षात येतोय कॉल करून सांगा. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.